अगोदर मला एक सांगा, मी तुम्हाला दिसते कशी?
दिसते कशी? आमची चेष्टा करता काय? अहो तुम्हाला पाहिलं की माणसाची तशी चिळबिचिळ चिळबिचिळ होती.
चिळबिचिळ
म्हणजे उलगाल हो. अख्या गावात घराघरात तुमची विषय वाचना चालू आहे बघा.
म्हणजे
विषय वाचना म्हणजे तुमच्याशी चर्चा चालू आहे. म्हणजे तुमच्या कानाची, तुमच्या डोळ्याची, तुमच्या केसाची, तुमच्या तोंडाची, तुमच्या गालाची. हो तुम्ही म्हणजे आमच्या गावचं शान आहे.
शान?
हा शान म्हणजे नाक हो. अहो अख्खं गाव तुमच्या नाकावर मागतंय. अहो चक्क तुम्हाला नाकवाली बाय म्हणते माझ्या तोंडावर. मी म्हणलं तुमच्या बायला मी तुमच्या
एवढं माझं नाक चांगलंय
हे बोललं का? बोलले ते पिल्लू.
मग मला एक सांगा, माझ्या ह्या नाकात नथ असती तर चांगली दिसली असती की नसती?
नथ? अख्ख्या गावात नदी दोनच नाक, एक तुमचं आणि दुसरं आमच्या आईचं. आता बाकी नाक आहेत हो, पण नुसती भोकं पाळायला गिरमिट आली.